हरे कृष्णा।
तर मथुरा हे कंसाची नगरी आहे, सगळ्यांना माहिती आहे ना। तिथे पूर्वी राजा उग्रसेन राज्य करायचे, त्यांची पत्नी होती काय तिचं नाव विसरलो मी, पद्मावती। त्याच्या पत्नीला एका राक्षसाने रूप बदलून फसवलं आणि संबंध केला, तर त्यावेळी त्या पद्मावतीच्या पोटी कंस राक्षस जन्म झाला। तर त्या नगरीमध्ये त्याने हाकार माचवला आणि आपल्या पिताजींना राज्यातून पदच्युत करून सिंहासन बळकावलं आणि पूर्ण राज्यात दहशत निर्माण केली। आणि त्यांच्या राज्यामध्ये जेव्हा लग्न झालं देवकीचं, त्यावेळी तर रथ हाकत हाकत ते चालले होते, तेव्हा आकाशवाणी झाली की तुझ्या ह्या बहिणीच्या आठव्या पुत्रातून तुझ्या हातातून तुझा वध होईल। तेव्हापासून मथुरेमध्ये सगळ्यांचे भजन बंद, यज्ञ बंद, जप बंद, व्रत बंद आणि फक्त राक्षसी हाकार। तर त्या मथुरेच्या आणि वृंदावनाच्या मध्ये गोवर्धन हे यमुना नदी आहे, यमुना पार केली तर मथुरेतून गोकुळात प्रवेश मिळतो। तर त्या आपण आता त्या ठिकाणी आलो आहोत। मथुरेच्या यमुना पार केल्यानंतर जागा जी आहे, त्यातली एक जागा आहे रावळ। रावळ या ठिकाणी राधाराणीचे आई वडील शिफ्ट झाले होते, नंद महाराज आणि विश्वानू महाराज हे दोन मित्र होते। नीट आहे का सगळे, कारण आपण सगळ्या गोष्टी संक्षेपमध्ये ऐकणार आहोत। तर विश्वानू महाराज आणि नंद महाराज हे दोन मित्र होते, त्यांना दोघांनाही वय होईपर्यंत मुलं झाली नव्हती, म्हणून त्यांनी निर्णय काय घेतला की यमुना किनारा अतिशय पवित्र आहे, आपण आपलं घर सोडून यमुनेच्या किनारी शिफ्ट होऊया, म्हणजे यमुनेच्या कृपेने आपल्याला पुत्र प्राप्ती होईल किंवा पुत्री प्राप्ती होईल। म्हणून नंद महाराज गोकुळामध्ये शिफ्ट झाले। गोकुळ ही जागा आहे यमुनेच्या पलीकडे। तर नंद महाराजांनी आपलं घर बनवलं, राज्य बनवलं गोकुळामध्ये, आणि वृषभानु महाराजांनी रावळ या ठिकाणी आपलं राज्य प्रस्थापित केलं। दोन्ही राज्य यमुनेच्या किनारी होती। यथावकाश वृषभानु महाराजांना राधाराणी प्राप्त झाली, त्यांच्या गर्भातून नव्हे। तशी एक मोठी कहाणी आहे। सकाळी उठून वृषभानु महाराज रोज 4 वाजता नदीमध्ये आंघोळ करायचे आपल्या सरोवरामध्ये नदीच्या। त्या दिवशी 4 वाजता अंधार असावा अशी अपेक्षा होती, पण त्या दिवशी ज्या दिवशी भाद्रपद शुद्ध अष्टमीचा दिवस होता, नियमाप्रमाणे वृषभानु महाराज सकाळी बाहेर पडले आंघोळ करण्याकरता। त्यांना आपल्या सरोवरामध्ये अतिशय प्रचंड असा दिव्य प्रकाश दिसला, म्हणून ते आणखीन पाण्यामध्ये पुढे गेले। त्यांना दिसला की तो प्रकाश जो आहे तो एका सुंदर सुवर्ण कमळातून येत आहे, म्हणून ते आणखीन जवळ गेले। मग त्यांना कळलं की हा प्रकाश कमळातून येत नाही आहे, त्या कमळामध्ये एक सुंदर कन्या आहे छोटीशी, तिच्या शरीरातून हा दिव्य प्रकाश निघत आहे। त्यांना खूप आश्चर्य झालं की कोण असावी। ते आश्चर्य करत असतानाच ब्रह्माने दर्शन दिलं आणि ते म्हणाले की तुम्ही दोघांनी पुढच्या मागच्या जन्मामध्ये 1200 वर्ष तपस्या केली होती, तपश्चर्या, त्यावेळी मी प्रसन्न होऊन तुम्हाला वरदान दिलं होतं की भगवंताची अंतरंग शक्ती जी आहे ती तुमची पुत्री होऊन जन्म घेईल, तीच ही पुत्री आहे। भगवंताची अंतरंग शक्ती आहे, अल्लादिनी शक्ती आहे, तुम्हाला ती पुत्री म्हणून आपण लाभ देत आहोत, तुम्ही घरी जा आणि पुत्री म्हणून लालन पालन करा। तर मग हे आहेत वृषभानु महाराज, हे आहे किर्तिदा माताजी, ते आहेत नंद महाराज आणि हे यशोदा माई, आणि हे कृष्ण आहेत छोटेसे, आणि हातामध्ये राधाराणी आहे। ही ह्या माताजी आहेत त्या राधाराणीच्या आई किर्तिदा माताजी, त्यांच्या हातात बाळ आहे। त्याच्यामध्ये छोटीशी रहस्य असं आहे की राधाराणी जेव्हा छोटीशी होती त्यांनी तिला घेतलं आपल्या घरी आणलं, पण ती मुलगी डोळे उघडेना, तोंडाने आवाज करेना, कानाने काही ऐकेना, म्हणजे एकाच वेळी बहिरी आणि मुखी आणि आंधळी। पण आनंद खूप झाला आहे, इतकी सुंदर मुलगी पण आंधळी, बहिरी आणि मुखी, आता काय करायचं, उत्सव करावा की न करावा, बारसा करावा की न करावा, हे कळेना त्यांना। मग नारद मुनी आले गणित करत करत, भगवंताची अंतरंगा शक्ती कुठे कुठे आली असणार. गणित करत 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 मॅप टाका टाका त्यांच्या घरी आले. त्यांनी विचारलं की तुमच्याकडं काही मुलगी आहे का छोटीशी जन्म झालेली, ते म्हणे नाही आमच्याकडे कोण मुलगी नाही. त्यांना संकोच होता, कसं सांगावं ही अशुभ वार्ता की आमच्याकडे आंधळी भैरी मुखी मुलगी जन्माला आली म्हणून. पण ते म्हणाले की असं कसं, माझं गणित कसं चुकीचं होणार म्हणून ते असं विचार करत करत निघाले. असे तितक्यात काही बायका काय बोलल्या आतमध्ये, अरे कीर्तिदा हे साधू महाराज खूप पावरफुल असतात, त्यांची कृपा झाली तर काय चमत्कार होईल सांगता येत नाही. आपली मुलगी डोळे उघडेल, आपली मुलगी आवाज करायला लागेल, आपली मुलगी ऐकायला लागेल, काय सांगावं. साधू महाराज खूप चमत्कारी असतात, त्यांना खोटं नका सांगू, खरं खरं सांगा. तर ते असे बघत 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 तसे चालले होते. त्यांच्या मागे गोपी धावत धावत गेल्या, बोले महाराज 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 ऐका ऐका ऐका, आमच्याकडे मुलगी जन्मलेली आहे, ती अशी अशी आहे म्हणून तुम्हाला सांगितलं होतं आम्ही, तुम्ही आमच्याकडे घरात यात आणि काय ते आशीर्वाद द्या. धावत आले नारद मुनी त्यांच्या अंतपुरामध्ये, पाळण्यामध्ये मुलगी होती आणि त्यांनी दंडवत प्रणाम केला. आणि त्यावेळी त्यांनी म्हटलं काही काळजी करू नका, तुम्ही एकदम दिलखुलासपणे उत्सव अरेंज करा, तुम्ही व्यवस्था करायला सुरुवात करा. पण त्या उत्सवामध्ये नंद महाराज, यशोदा आणि कृष्ण बलराम यांना बोलवायला विसरू नका, ते एकदम महत्त्वाचा घटक आहे. तर जा बघू, सगळे निघून जा, सगळे सगळे निघून जा आता तयारी करायला, कारण त्यांना एकांतामध्ये त्यांचं दर्शन घ्यायचं होतं राधाराणीचं. सगळ्यांना लिस्ट दिली, हे करा ते करा हे करा ते करा, सगळे निघून गेले तयारी करणार उत्साहामध्ये. आणि आतमध्ये फक्त पाळण्यामध्ये राधाराणी आणि नारद मुनी. सर्व जाता क्षणीच, त्या क्षणी राधाराणीने 16 वर्षाचं स्वरूप दर्शन दिलं नारद मुनीला. त्याच ठिकाणी बाळ असलेली राधाराणी तिकडेच आहे आणि 16 इयर्सची राधाराणी जी आहे नवकिशोरी, ते दर्शन दिलं. नारद मुनी बेशुद्ध झाले आनंदाने, पुन्हा पुन्हा उठले, पुन्हा पुन्हा बेशुद्ध झाले. कारण राधाराणीने कृष्ण भगवंताला सांगितलं होतं की तुमच्याबरोबर पृथ्वीवरती येईन मी, पण तुम्हाला पाहिल्याशिवाय मी डोळे उघडणार नाही, ऐकणारे नाही आणि बोलणार पण नाही. म्हणून ते म्हणाले होते त्यांना बोलायला विसरू नका. त्यांचं हे दृश्य जे आहे ते समारंभ दृश्य आहे, हे दृश्य जे आहे राधाराणीच्या जन्माच्या उत्सवाचं दृश्य आहे. त्याच्यामध्ये कृष्ण जे आहेत ना, ते जेव्हा तिकडे आले बाल स्वरूपामध्ये, त्यांच्या शरीराच्या सुगंधाचा नाकाला स्पर्श झाला त्याच क्षणी त्यांनी डोळे उघडले आणि किल्लोळ केला. काही जण असं म्हटलंय की कृष्णाने असं रांगत रांगत जाऊन पाळण्याला धरून असे ते उभे राहिले आणि स्पर्श केला राधाराणीला, आणि स्पर्श करता क्षणी त्यांनी डोळे उघडले आणि मोठ्या मोठ्याने रडणं सुरू केलं, म्हणजे प्रेमाने आनंदाने. की त्याला आपण त्याला रडणं म्हणत, त्याला काय म्हणतो किल्लोळ. राधाराणीने किल्लोळ केला. आपल्या वचनाप्रमाणे राधाराणीने कृष्णाचा संपर्क झाल्यानंतरच आपलं आयुष्य जे आहे या जगातलं ते सुरू केलं. तर हे रावळ धाम आहे, या ठिकाणी राधाराणीचा जन्म झालेला आहे. बोलो राधाराणी की.